सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर महक तुमच्यासोबत आहे. MH 93.5 मध्ये आज आपण बोलत आहोत ते म्हणजे गुंजकर सर, देवीदास गुंजकर सर गुरुजी आहेत ते. आणि शिक्षणाची ही जी काही ज्ञानगंगा आहे त्यांनी मुलांच्या घराघरापर्यंत जाऊन पोहोचवली आहे आणि त्याचबद्दल आपण आज त्यांच्याकडनं माहिती घेतोय. सर मला सांगा की मग हा उपक्रम एक्झॅक्टली काय होता?
एक साधारणतः 19 मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झालेले आहे आणि तेव्हापासून शाळा बंद आहे. तर मला सुद्धा असं वाटलं की बाबा माझा जो हेतू आहे मुलं माझे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जातील असं वाटलं होतं. म्हणून मी थोडस एक विचार करून एक उपक्रम हाती घेतला, घरघर पाठशाला शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी. तर या सुरुवातीला मी काय केलं, प्रत्येक वर्गात प्रत्येक मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मोबाईल नंबर घेऊन व्हॉट्सअप ग्रुप तयार केले. पहिलीचा एक ग्रुप, दुसरीचा, तिसरीचा आणि चौथीचा. या प्रमाणे मुलांच्या प्रत्येक घरी जाऊन त्यांना व्हॉट्सअप ग्रुप कसा ओपन करायचा, त्याच्यामधले चित्र कसे डाऊनलोड करून डाऊनलोड करायची, त्याच्यामधले जे वाक्य आहे ते वाक्य कसे ओपन करायचे, तर या पद्धतीचं प्रत्येक मुलांना आणि विशेष म्हणजे पालकांना सुद्धा सांगितलं.
बरोबर.
नंतर मग सुरुवातीला डायरेक्ट व्हॉट्सअपवर अभ्यास न देता सुरुवातीला गाणी द्यायची, गाणी टाकायची. नंतर पाठ्यपुस्तकामधील कविता मी मुलांना टाकायचे. त्याच्यानंतर इंग्लिश मधल्या पोएम्स, राईम्स मुलांना टाकायची. मग असं करता 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 काय झालं, सगळे मुलं आणि पालक ते म्हणजे आलेला अभ्यासक्रम कसा डाऊनलोड करायचा आणि कसा सोडवायचा त्यांना एकदम प्रशिक्षण दिलं. समजा एक हप्ता मला या गोष्टीसाठी लागलं. नंतर त्याच्यानंतर मग थोडा थोडा प्रत्येक वर्गाचा ठराविक अभ्यास करून मी टाकत
गेलो. कंटिन्यू करते थोडी देर के बाद. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बस जाते रहो.